चीनीमंडी.com पॉडकास्ट।
जिल्ह्यात विस्थापित कामगारांना मिळणार भोजनाची सुविधा, जिल्हाधिकारी। लॉकडाऊनच्या दरम्यान जिल्हा प्रशासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या 50 निवारागृहात 3,442 विस्थापित कामगार वास्तव्यास आहेत। त्याचप्रमाणे साखर कारखान्यांनी सुरू केलेल्या निवारागृहात 34,246 कामगार वास्तव्यास आहेत। सध्याच्या कठीण काळात स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यानं जिल्हा प्रशासनामार्फत तब्बल 91,938 विस्थापित कामगारांना भोजन देण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राम नवले यांनी दिली। नवले म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात विस्थापित कामगारांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात 24 तास तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे। या कक्षात कामकाजासाठी 2 तहसीलदार, 3 नायब तहसीलदार आणि इतर 7 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। 1 एप्रिल ते 3 एप्रिल दरम्यान या कक्षात विस्थापित कामगारांच्या 1,349 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। त्यापैकी 220 तक्रारींचं विभागामार्फत निराकरण करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांनी दिली। कामगारांच्या तक्रारींच्या निराकरणासाठी समन्वय अधिकारी म्हणून औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागाचे सहसंचालक विजय यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर बांधकाम मजूर, दुकानं आणि IT कंपन्यांमधील कामगारांच्या समस्यांकरिता कामगार उपायुक्त VC पनवेलकर यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे।